कॅमेरा
सेलेब कट्टा
आणि सेलेब कट्ट्यावर मी तुम्हाला सांगितलं होतं की फेमस सिंगर अभिजित सावंत आपल्या बरोबर असणारे गप्पा मारायला, तो सुद्धा त्याच्या घरूनच गप्पा मारतोय आणि मी सुद्धा माझ्या घरूनच तुमच्या बरोबर गप्पा मारतीये. अभिजित आता फोन लाईनवर आहे. हॅलो अभिजित.
नमस्कार.
मला आता हेच विचारायचंय की पहिले तर कंटिन्यू जेव्हा बिझी शेड्यूल असायचं, कामं असायचं, त्यामध्ये बिलकुल काही वेळ मिळत नव्हता, पण आता तो वेळ मिळतोय. कसा टाइम स्पेंड करतोय तू घरी?
मला ऍक्च्युली आता पण तसा वेळ मिळत कारण घरची एवढी काम असतात आणि कारण आम्ही फॅमिलीच आहोत फक्त, त्यामुळे वेळ बिलकुल देता येत नाही. म्हणजे माझ्या ज्या गोष्टी असतात मी विचार करून ठेवतो की मी आज हे करेन, मी आज ते करेन, त्या गोष्टींना वेळ देणं थोडं डिफिकल्टच होऊन जातं. बट अदरवाइज आय एम डुईंग लॉट ऑफ वर्क. लाईक यु नो, मी घरी जेवण बनवतो आजकाल, माझा सकाळचा रियाज असतो, छोट्या मोठ्या गोष्टी घरातल्या करतो, त्यामुळे दिवस बऱ्यापैकी चांगला जातो. आणि या आय एम एन्जॉईंग माय टाइम विथ फॅमिली फ्रेंड.
93.5 रेड FM बजाते रहो.